मनाचं कार्य आहे चालणं, ते चालतच राहणार आहे. तुम्ही म्हणणार मन स्थिर करावं, तर हे शक्य नाहीये. मनाची दिशा आपण चेंज करू शकतो. हा, बाकी आपण दुखी जे होतोय ते मनातल्या नेगेटिव्ह विचारांमुळे आपण दुखी होतोय. मनात समजा आपण सकारात्मक विचार निर्माण करत आहोत, तर त्या ठिकाणी आपल्याला आनंद, सुख, प्रेम, खुशी या गोष्टींची अनुभूती होणार. तर मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे अंतर्मुखी होणं. मेडिटेशन मध्ये बाह्य स्वरूपाच्या कुठल्याही गोष्टींना आधार न घेता अंतर्मुखी होणं आणि आतली यात्रा करणं, अंतर मनाने स्वतःला पाहणं. आणि ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो तर ऑटोमॅटिक आपण एकाग्र होतो एखाद्या गोष्टीमध्ये. जसं की समजा गुण आहे, माझ्यामध्ये कुठले गुण आहे, गुण कुठल्या प्रकारचे आहे. समजा एखाद्यामध्ये नम्रता आहे किंवा पवित्रता आहे, सहनशीलता आहे, हे जे गुण आहे, धैर्यता आहे, हे गुण माझ्यात आहे. जितकं आपण एकाग्र होऊ त्या गुणाकडं, तर ते गुण जे आहे विकसित होत जात. जसं आपण पाहतो की फुलाला आपण पाणी घालत नाही, परंतु मूळ जे आहे त्या मुळाला ज्यावेळेस आपण पाणी घालतो तर हळूहळू फुल हे विकसित होत जातं. त्याच पद्धतीने आपल्याला जीवनात सुख शांती पाहिजे आणि गुणांना विकसित करायचं असेल तर मूळ काय आहे हे जाणणं खूप आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस आपण एकाग्र होऊ आणि अंतर्मनाची यात्रा करू तेव्हा आपल्याला समजेल की आपल्याला या गुणांचा विकास कुठल्या पद्धतीने करायचा आहे आणि जे काही दुर्गुण आहे याला आपल्याला बाहेर काढायचे. मेडिटेशन इतकं सुंदर प्रयोग आहे की याच्यात कुठल्याही स्थूल आधार घेण्याची गरज नाही किंवा आपल्याला एका पद्धतीने बैठक करून बसायचीही गरज नाही. कारण की मेडिटेशन हे टोटली आंतरिक यात्रा आहे आणि या आंतरिक यात्रेत बाहेर जगाशी किंवा बाहेर पोझिशनशी आपलं काही नातं नसतं. तुम्ही कसंही बसा, कुठल्याही पद्धतीने बसा, कितीही वेळ बसा आणि कुठेही बसा, या गोष्टींचं मेडिटेशनशी काही घेणं देणं नसतं. तुम्ही रात्रीच्या 2 वाजता उठून पण मेडिटेशन करू शकतात, तुम्ही खुर्चीवर बसूनही मेडिटेशन करू शकता, तुम्ही खाली बसूनही करू शकता, तुम्ही घरातही मेडिटेशन करू शकता, तर तुम्ही छतावर जाऊनही करू शकता, असं काही नाही. मेडिटेशन बाहेरच्या वातावरणाशी संपर्क नाही. मेडिटेशन म्हणजे आंतरिक यात्रा आहे. आता ही आंतरिक यात्रा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस बिलकुल मन आणि बुद्धी हे स्थिर बनणं होणं आवश्यक आहे. आणि मेडिटेशन आपल्याला हे शिकवत असतं की मन आणि बुद्धी आपल्याला स्थिर कसं करायचे. जसं आपण पाहतो की एखाद्या कार्यात एखादी व्यक्ती मग्न झाली किंवा एखाद्या विचारात तो मग्न झाला तो 1 तास बघत राहतो आणि विचारात असतो. विचार त्याचे चालू असतात, दृष्टी त्याची स्थिर असते आणि तो खूप गहन विचारात असतो. गहन विचारात असताना एखादा आविष्कार त्याच्याकडून घडत असतो. एक उदाहरण मला तुम्हाला सांगावं असं वाटत आहे. एक लहान मुलगा होता, शाळेत रोज जायचा, परंतु त्याला ऐकायला कमी येत असायचं. एकदा टीचरने त्या मुलाच्या आईला बोलवलं आणि सांगितलं की तुमचा मुलगा टॉम हा अजिबात शिकू शकणार नाही, अभ्यास करू शकणार नाही, याला ऐकूच येत नाही, हा काय शिकणार आहे, हा काय अभ्यास करणार आहे, असं करा, तुम्ही याला घरी न्या आणि तेच योग्य आहे. इथे मुलांबरोबर बसून अजून दंगा मस्ती करेल, त्यापेक्षा तुम्ही याला घरी न्या. आईने विचार केला की शिक्षकांनी तर याला नकारलं आहे, आता मी काय करू. तिने आपल्या बाळाला टॉमला घरी आणलं आणि आई मुलाला शिकवायला लागली. तिने खूप श्रम घेतले, खूप मेहनत घेतली आणि मुलाला शिकवलं. आता पूर्ण प्रशिक्षण आई आपल्या बाळाला घरातच देत होती. बाळ इतका हुशार, इतका एकाग्र बुद्धीचा होता की एखाद्या गोष्टीला पाहिलं किंवा एखादं काम हाती घेतलं करायला की ते पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही. आणि पुढे चालून हा बालक टॉम हा थॉमस एडिसन झाला, ज्यांनी बल्बचा आविष्कार केला. हे फक्त 3री शिकलेले आहे. यांचं शिक्षण काही जास्त नाही, परंतु एकाग्रता इतकी जबरदस्त होती की एखादं काम हाताशी घेतलं की पूर्ण केल्याशिवाय राहत नव्हते. आणि त्यांनी इतकी सुंदर देन आज अख्ख्या जगाला दिली, म्हणजे त्यांनी बल्बचा आविष्कार केला. विचार करा, एकाग्रता काय करू शकत नाही. याच्यासाठी बाह्य शिक्षण असणंच आवश्यक आहे असं काही नाही. बाह्य शिक्षण आहे परंतु एकाग्रता नाहीये तर त्याला अर्थच काय. आज मुलांचे हेच तर प्रॉब्लेम होत आहे. जे म्हणताय की पुस्तक आमच्या समोर आहे, मेटेरियल आमच्या समोर आहे, भरपूर लायब्ररी मध्ये स्टॉक आहे, परंतु काय करणार, आम्ही एकाग्र होऊ शकत नाहीये. आम्ही जे काही वाचतोय त्याच्यावर आम्ही टोटल कॉन्सन्ट्रेट होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? अंतर जगात जाऊ शकत नाहीये. जितकं अंतर जगात जाण्याची प्रॅक्टिस होईल तेवढी एकाग्रता आपली वाढणार आहे. आणि अंतर जगात जाण्याचं शिकवत असतं आपल्याला मेडिटेशन. आणि विद्यार्थ्यांना म्हणा किंवा आज आपल्या संसारात राहताना आपल्याला मेडिटेशन हे आवश्यक आहे. एक लेख वाचत होते आणि त्याच्यात मी पाहिलं, त्याच्यात मी वाचलं की एक नटी, रेखा नावाची नटी, आज तिचं एवढं वय झालं तरीही तिने आपलं सौंदर्य टिकून ठेवलं. विचारण्यात आलं की सौंदर्य टिकून ठेवण्याचं रास काय आहे, तिने एकच उत्तर दिलं आणि अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण उत्तर. तिने सांगितलं की मी रोज सकाळी 1 ते 1.5 तास मेडिटेशन करत असते. ती अंतर जगात जाण्याचा प्रयत्न करते, शांत मन आणि बुद्धी शांत ठेवण्याचा प्रयत्न करते. हे आज आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे. मेडिटेशन हे खूप गरजेचं आहे, कारण की मन आणि बुद्धी हे स्थिर आहे तर पुढचे निर्णय, पुढचे काम आपण व्यवस्थित करू शकू. परंतु समजा मन आणि बुद्धी स्थिर नाहीये, सतत एखादी मशीन आपण चालवत आहोत आणि त्या मशीनला आपण रेस्टच देत नाहीये, तर काय होणार? ती मशीन बिघडणारच, गरम होणार आणि बिघडणार. त्याच पद्धतीने मन आणि बुद्धी यालाही कुठेतरी थोडस स्टॉप म्हणा किंवा एक पॉझिटिव्ह मोड देणं खूप गरजेचं आहे. कारण की आपण पाहतो की संकल्प आपण जे करत आहोत, संकल्प करण्याची पण एक स्पीड असते. जितके संकल्प आपले शांत आणि स्लो आहे, तेवढ्या संकल्पांमध्ये दृढता, शक्ती आणि सक्षमता येत असते. जसं आपण पाहिलेलं असणार की युरी गॅलर नावाचा एक व्यक्ती पूर्णतः एकाग्र असल्यामुळे मेटेरियल वस्तू नाही तो हलू शकत होता. इथपर्यंत की जे बीज आहे त्या बीजाला तो अंकुरित करू शकत होता. जे कपाट आहे, मोठे मोठे कपाटांना तो हलवत होता. हे सगळं कशामुळे? ते एकाग्रतामुळे. अंतर जगात जाण्याची एक प्रॅक्टिस, मन आणि बुद्धी शांत आणि स्थिर करण्याची प्रॅक्टिस. तुम्ही विचार करा की ज्यावेळेस आपण आपल्या घरी असतो, सकाळी उठल्याबरोबर सहसा असं होत असतं, सकाळी उठल्याबरोबर आपण पाहतो की आपल्या मनात कुठल्याही प्रकारचे विचार चालत नाही. आपण उठल्याबरोबर बिलकुल शांत होऊन बसतो, मनात कुठल्याही प्रकारचे विचार नाही, स्तब्धता, एकदम. पण त्यावेळी समजा इनप्रिंट्स आपले नेगेटिव्ह पडले, तर त्या ठिकाणी अख्खा दिवस आपला नेगेटिव्हिटीने चालत असतो. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आपण समजा परमेश्वराचं ध्यान केलं, उठल्याबरोबर आपण अंतर जगाकडे गेलो, उठल्याबरोबर आपल्या गुणांकडे आपण पाहिला आणि त्याला विकसित करण्याचा प्रयत्न केला, तर अवश्य तुम्हाला जाणवणार की एक चमत्कारी चेंज आपल्यामध्ये होणार आणि आपला पूर्ण दिवस जो आहे तो सुंदर आणि उत्तम पद्धतीने होऊ शकणार आहे. तर याच्यासाठी अंतर जगात जाणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आहे मेडिटेशन होणार आणि आपला पूर्ण दिवस जो आहे तो सुंदर आणि उत्तम पद्धतीने होऊ शकणार आहे. तर याच्यासाठी अंतर जगात जाणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आहे मेडिटेशन. मेडिटेशन एक इतकी सुंदर आजची वैज्ञानिक पद्धती आहे की मन आणि बुद्धी याला आपण एकाग्र करू शकू. मन आणि बुद्धी हे जे आपण म्हणतो की मन आहे विचार करण्याची शक्ती आणि बुद्धी आहे निर्णय घेण्याची शक्ती. कार्य ज्यावेळेस आपण करतो तर बुद्धीचा जो रोल आहे निर्णय घेण्याचा, समजा बुद्धीने योग्य निर्णय घेतला तर बाह्य ऍक्शन जे आहे ते योग्य होणार आहे. बुद्धीचे निर्णय हे चुकले की त्या ठिकाणी आपण पाहू की आपले बाह्य जे ऍक्शन्स आहे हे देखील चुकतात. आणि म्हणून मन आणि बुद्धी स्थिर आणि एकाग्र, मन एकाग्र बुद्धी स्थिर, हे दोन्हीही गोष्टी होणं आवश्यक आहे. तरच आपलं बाह्य जगत हे सुखमय आणि शांतमय बनू शकणार आहे. यासाठी हे खूप आवश्यक आहे की मन बुद्धी हे एकाग्र करणं आणि त्याच्यासाठी आवश्यक आहे मेडिटेशन. जितकं आपण मेडिटेशन कडे लक्ष देऊ, कारण की आजच्या धावपळीच्या जीवनात मेडिटेशन हे आवश्यक आहे. मेडिटेशन म्हणजे मन आणि बुद्धी एक निराकार परमेश्वराशी जोडणं. जसं आपण पाहतो की आपल्याकडे सगळे लाईट्स अरेंजमेंट आहे, परंतु आपण घराचं जे मेन कनेक्शन आहे ते समजा मीट पॉवर हाऊसशी जोडलं नाही तर त्या ठिकाणी आपण पाहतो की करंट आपल्याकडे सगळी सोय असून देखील येत नाही. त्याच पद्धतीने गुण आपल्यात आहे, शक्ती आपल्यात आहे, हे सीमित आहे, आपल्यापर्यंत आहे, हे कुठेतरी कार्य आपले करत असतात. परंतु याला विकसित करण्यासाठी जसं एकाग्रता आवश्यक आहे, परंतु कोणावर आपल्याला मन बुद्धी एकाग्र करायचे, तर मन आणि बुद्धी आपल्याला एकाग्र करायचे परमेश्वरावर. ज्या वेळेस आपण मन आणि बुद्धी परमेश्वरावर एकाग्र करू, तो आहे मेन पॉवर सोर्स. त्याच्याशी आपली बुद्धी एकाग्र झाली, तिथं आपण एकाग्र झालो तर ऑटोमॅटिक जे काय आपण आपल्यामध्ये गुण आणि शक्ती आहे ते हळूहळू फुलं असे विकसित होऊ लागतात. आणि त्यानंतर ते एकदा विकसित झाले तर आपल्या कार्यात सहज ते कार्यशील होत असतात. कारण की आपण पाहतो की आजच्या जगात जगत असताना निर्णय हे खूप महत्वाचं आहे. आणि कधी कधी तर असं घडतं की काही निर्णय आपल्याला पर्सनली स्वतः घ्यावे लागतात आणि ते निर्णय समजा आपले चुकले की खूप मोठा नुकसान आपल्या बरोबर एक सोसायटीला किंवा समाजालाही बसत असतो. तो धक्का तो असहनीय असतो. कशामुळे? तर एक छोट्याशा आपल्या निर्णय चुकल्यामुळे. त्यामुळे निर्णय शक्ती आपण आपली वाढवली पाहिजे. आणि निर्णय शक्ती हे बुद्धीचं कार्य आहे. बुद्धी निर्णय शक्ती वाढवणारी आहे, परंतु बुद्धीला स्थिर करणं आवश्यक आहे. कारण बुद्धी समजा स्थिर आपली झाली नाही तर निर्णय शक्ती आपली कधीही वाढणार नाही. आणि याच्यासाठी मेडिटेशन कनेक्शन परमात्म्याशी जुडलं की या ठिकाणी बल्ब प्रज्वलित होणार. निर्णय शक्ती कुठल्या वेळेस कुठला निर्णय दिला पाहिजे, योग्य निर्णय काय आहे हे पटकन आपल्याला क्लिक होणार आणि त्या पद्धतीने आपण कार्य करू शकू. कारण की बाह्य जगात वावरताना आपल्याला परमात्म्याशीही कनेक्शन जोडणं खूप आवश्यक आहे. कार्य करा, कार्य पूर्ण झाल्यानंतर मन बुद्धी एकाग्र करा आणि परमेश्वरापर्यंत आपल्या बुद्धीला नेण्याचा प्रयत्न करा. कारण की जितका आपण हलके बनू, कारण की हलकं बनणं म्हणजे काय, जसं आपण पाहतो की जी वस्तू जितकी लाईट आहे, हलकी आहे, ती वरच्या दिशेने असते. पाण्यात आपण लाकूड घातलं तर काय होणार, लाकूड वरच तरंगणार. कारण काय आहे की त्याची डेन्सिटी जी आहे ती कमी आहे आणि त्यामुळे ती वर तरंगत असते. त्याच पद्धतीने आता आपल्याला या मेटेरियल जगात राहताना किंवा या बाह्य जगात वावरताना थोडस हलकेपणा आतून निर्माण करायचंय. या गोष्टीतून डिटॅच व्हायचंय आणि परमधामची यात्रा करायची. परमधाम ते परमधाम तो स्थान आहे जे आपण सर्व आत्म्यांचं घर आहे. परंतु आपण तिथं कधी जाऊ शकू, कारण की त्या परमधामध्ये आपण सर्व आत्म्यांचे परमप्रिय परमात्मा देखील आहे. ते मेन पॉवर सोर्स आहे जे आपल्यामध्ये गुण आणि शक्ती आहे त्याला विकसित करणारे आहे. परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपली ही जी आंतरिक यात्रा आहे, ही आंतरिक यात्रा आपल्याला तिथपर्यंत नेणार आहे. बाह्य यात्रा चला, मनुष्य आज विमानाद्वारे कुठल्या कुठं जातो, एवढंच नव्हे रॉकेट आहे, पॉवरफुल रॉकेट आहे, ट्रिपल किंवा 5 वेळा रिफाईन केलेले जे पेट्रोल्स असतात ते रॉकेट मध्ये घालून आज मनुष्य गॅलेक्सी मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, चंद्रमावर जातो, अनेक ठिकाणी जातो. परंतु एखाद देर इज अ लिमिट, तो तिथपर्यंतच जाऊ शकणार, त्याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. परंतु त्याच्या पलीकडेही जग आहे हे वैज्ञानिक लोकही मान्य करतात. परंतु त्यांची पोहोच तिथपर्यंत नाहीये, प्रयत्न त्यांचे चालू आहे. परंतु या स्थूल शरीराला घेऊन तिथपर्यंत जाण्याची क्षमता आज जे जगामध्ये किंवा या 5 तत्वांमध्ये पाहिजे तेवढी क्षमता नाहीये. आणि त्यामुळे वैज्ञानिक लोकांना कळतंय, समजतंय की जिथपर्यंत आपण पोहोचतोय याच्या पलीकडे पण अजून काहीतरी आहे, अजून एक जग आहे. परंतु ते या स्थूल शरीराद्वारे जाऊ शकत नाहीये. कुठंतरी त्यांना लिमिटेशन येत आहे, कुठंतरी एक हद येत आहे, कुठंतरी देर इज अ स्टॉपेज फॉर देम. आणि त्यानंतर आंतरिक यात्रा ही सुरू होत असते. आंतरिक यात्रामध्ये अनुभव आहे, काही अशी स्ट्रॉंग अनुभव, काही अशी स्ट्रॉंग फिलिंग त्यांना येतात. आता काही वैज्ञानिक लोक असंही म्हणायला लागले की या 5 तत्वांच्या पलीकडं अजून एक असं लाल प्रकाशमय जग आहे असं आम्हाला जाणवतं. हा बेशक त्या लाल प्रकाशमय जगाला आपण या स्थूल नेत्रांनी तर पाहू शकत नाही, परंतु एक अंतर्मन त्यांचं म्हणत आहे. आता हे अंतर जगातली भाषा ही वेगळीच असते, ती एक स्ट्रॉंग फिलिंग असते, ती जी अंतर जगातली जी भाषा असते ती एकदम कन्फर्म करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असते आणि कुठंतरी त्याचा एक सूक्ष्म आपल्याला अनुभव देखील होत असतो आणि त्यामुळे आपलं मन सतत सतत त्या ठिकाणी प्रेरित होत असतं की आपण तिथपर्यंत जावं आणि पाहावं की याच्या पलीकडं काय, याच्या पलीकडं काय. तर स्थूल शरीराद्वारे किंवा स्थूल रूपात ज्यावेळेस मनुष्य जाऊ शकत नाही तर त्याचं अंतर्मन त्या ठिकाणी ओढ खात असतं आणि त्याच्यासाठी तो जाण्याचा प्रयत्न करतो. तो तेव्हाच तिथं जाऊ शकणार जेव्हा त्याच्यामध्ये हलकेपणा असेल. हलकेपणा बोझ स्थिती असेल, बोझिल स्थिती असेल, टेन्शन युक्त असेल तर तो वर उडू शकणार नाही किंवा तो वरच्या दिशेने जाऊ शकणार नाही. वरच्या दिशेला जाण्यासाठी बिलकुल हलके रिलॅक्स व्हा. मेडिटेशन म्हणजे काय? बी रिलॅक्स. जितकं आपण रिलॅक्स बनू तेवढा आपण वरच्या दिशेने जाऊ शकू. जितकं आपण वरच्या दिशेने जाऊ जितकी आपली यात्रा आंतरिक यात्रा करत आपण सूक्ष्म रूपात वरच्या दिशेने जाऊ तेवढा आपण परमधामची अनुभूती करू शकू. परमधामची ती सुंदर अनुभूती काही क्षणासाठी असणारे परंतु इतकी स्ट्रॉंग असणारे, इतकी जबरदस्त असणारे की तो अनुभव आपण आयुष्यात कधीही विसरणार नाही. आणि त्या परमधाम मध्ये राहणारे आपले परमप्रिय परमात्मा ज्यांच्याकडून आपल्याला शक्ती मिळत असतात किंवा आपल्याला सूक्ष्म डायरेक्शन देखील मिळत असतात, आपल्याला त्यांच्याकडून काही टचिंग देखील मिळत असतात, परंतु कुठेतरी आपण चुकत असतो की आपण बोझिल स्थितीमध्ये असल्यामुळे आपण ते कॅच करू शकत नाही. परमेश्वर टच करतोय आपल्याला, आपल्या गुणांना, आपल्या आंतरिक जगातल्या शक्तींना विकसित करण्यासाठी ते आपल्याला टच करत असतात, परंतु माझ्यामध्ये ती क्षमता नाही जे मी ते कॅच करू शकेन कारण की मन आणि बुद्धी स्थिर नाही किंवा एकाग्र नाही. मेडिटेशन आपल्याला हे शिकवत असतं की अंतर जगात जा आणि त्याचबरोबर परमधामची यात्रा करा. त्या यात्रेबरोबरच परमेश्वराला भेटा आणि त्यांच्या बरोबर तुम्ही सानिध्य साधून आपल्यामध्ये जे काय आंतरिक जगात चांगले गुण आहे त्याचं विकास करा आणि जे अवगुण आहे न कळत ते अवगुण ऑटोमॅटिक नष्ट होणार. त्या अवगुणांना नष्ट करण्यासाठी आपल्याला वेगळे कुठलेही प्रयत्न करावे लागणार नाही. फक्त कनेक्शन तिथे लावा आणि अवगुण सहज नष्ट होतील. जसं आपण पाहतो की अंधाराला पळवण्यासाठी प्रकाशाची गरज आहे. छोटीशी ज्योती आपण लावली, प्रकाश आपण लावला तर ऑटोमॅटिक अंधार बाहेर पडतो. त्याच पद्धतीने परमात्म्याशी आपण लिंक जोडली तर आपल्यामध्ये जे काही दुर्गुण आणि अवगुण आहे ते नकळत ऑटोमॅटिक नष्ट होतात आणि आपलं जीवन सुखमय आनंदमय बनत असतं आणि त्याचबरोबर आपली लाईफ ही टेन्शन फ्री लाईफ बनू शकते. तर बॅलन्स पाहिजे या दोन गोष्टींचं आणि ते दोन गोष्टी म्हणजे अंतर जगत आणि बाह्य जगत या दोन्ही गोष्टींचं संतुलन असेल की ज्या वेळेस बाह्य जगात आहोत तर बाह्य जगाचं तुम्ही पहा आणि त्याचबरोबर अंतर जगात जाण्याची ही प्रॅक्टिस करा. या दोन गोष्टींचं संतुलन असेल तर अवश्य आपण आपल्या जीवनात बिलकुल टेन्शन मुक्त जीवन जगू शकू आणि जीवनाचा संपूर्ण आनंद ही घेऊ शकू. ओम शांती.
दिव्य चक्षुने पाही सत्ययुगाची मजा. दिव्य चक्षुने पाही सत्ययुगाची मजा. मयूर पंखी मुकुटधारी, मयूर पंखी मुकुटधारी सिंहासनी राजा. दिव्य चक्षुने पाही सत्ययुगाची मजा. दिव्य चक्षुने पाही सत्ययुगाची मजा. अति मनोहर रूप सुंदर कांती दिव्या सात्विक सती सुरा सुखी आनंदी जन. तारा तो मजा